नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. आयज लाओ पीडीआरांतल्या व्हिएंटियानांत जावपी 19व्या उदेंत आशिया शिखर सभेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सार्वत्रिकपणान मान्यताय मेळिल्ल्या तत्वाप्रमाण शांतताय, स्थिरताय, दर्यावेली सुरक्षितताय आनी सुरक्षा सांबाळपाचे म्हत्व भारत आनी आशियाई राष्ट्रांनी स्पष्ट केलां. गांवगिऱ्या घरांच्या सरासरी म्हयन्याळ्या उत्पन्नात 2016-17 ते 2021-22 मेरेन 57% परस चड वाढ झाल्या. दुर्गा पुजेच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांक परबीं भेटयल्यात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या दिसांत तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अरुणाचल प्रदेश आनी गुजरातांत व्हड पावस पडपाचो अदमास काडला. आता पुराय खबरो. आयज लाओ पीडीआरांतल्या व्हिएंटियानांत जावपी 19व्या उदेंत आशिया शिखर सभेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. उदेंत आशिया शिखर परिशद मुखेल फुडाऱ्यांच्या फुडारपणाखाला एक माची आसा. ही माची विस्वासाचे वातावरण तयार करपाक योगदान दिता आनी भारतासयत सहभागी देशांच्या फुडाऱ्यांक प्रादेशिक म्हत्वाच्या प्रस्नांचेर विचार विनिमय करपाची संद दिता. उदेंत आशिया शिखर सभेंत आसियानाच्या 10 देश आनी ऑस्ट्रेलिया, चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, रशिया आनी अमेरिका ह्या 8 भागीदार देशांचो आस्पाव जाता. तिमोर लेस्टोय निरीक्षक म्हणून भागीदार आसतलो. हो आराखडो 2005 सावन अस्तित्वांत आसा आनी ते मेरेनच्यान ह्या वाठारांत रणनितीचो विस्वास निर्माण करता. आयज प्रधानमंत्री द्विपक्षीय बसका घेवपाचे आसात. तशेंच लावसाचे अध्यक्ष पीडीआर थोंगलून सिसोलीत हांचे बरोबर ते उलोवणी करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल लाओ पीडीआरान आयोजित केल्ल्या व्हिएंटियानांत जाल्ल्या 21व्या आसियान भारत शिखर सभेंत हाजीर रावन मार्गदर्शन केलें. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सार्वत्रिकपणान मान्यताय मेळिल्ल्या तत्वाप्रमाण शांततायेन निवारण करपा खातीर शांतताय, स्थिरताय, दर्यावेली सुरक्षितताय आनी सुरक्षा सांबाळपाचे आनी वाडोवपाचे म्हत्व भारत आनी आशियाई राष्ट्रांनी परतून स्पष्ट केलां. आसियान भारत व्यापक रणनीती भागीदारी घटमूट करपा विशींच्या संयुक्त विधानांत भारत आनी आसियान देशांच्या फुडाऱ्यांनी दक्षिण चीन दर्यांतल्या पक्षांच्या आचारसंहिते विशींच्या घोशणापत्राची पुरायपणान आनी प्रभावीपणान चालीक लावपाक आदार दिलो आनी दक्षिण चीन दर्यांत प्रभावी आचारसंहितेचो निश्कर्ष काडपाची वाट पळयता अशें सांगलां. गांवगिऱ्या घरांच्या सरासरी म्हयन्याळ्या उत्पन्नात 2016-17 ते 2021-22 मेरेन 57% परस चड वाढ झाल्या. शेतकी आनी ग्रामीण उदरगती खातीर राष्ट्रीय बँक नाबार्ड हांणी केल्ल्या दुसऱ्या अखिल भारतीय ग्रामीण अर्थीक समावेश सर्वेक्षणांतल्यान 2016-17 वर्सा सरासरी म्हयन्याळी येणावळ 8,059 आशिल्ली ती 2021-22 वर्सा 12,698 जाल्या. घरगुतीचो सरासरी म्हयन्याळो खर्चूय 6,600 वयर आशिल्लो तो 11,200 परस चड जालो. ह्या सर्वेक्षणांत अर्थीक बचतय वाडल्या. सरासरी घरगुती बचत 13,200 वयर वाडली. ती ह्या काळांत सुमार 9,100 आशिल्ली. सुमार 66% घरांनी 2021-22 वर्सा बचत केल्ल्याची म्हायती दिल्या. भारतांतल्या गांवगिऱ्या घरांमदीं विमो रक्कमीचो उल्लेखनीय वाढ जाल्ल्याची ह्या सोदान नोंद जाल्या. सर्वेक्षणाच्या आंकड्याप्रमाण उण्यात उणो 1 वांगडी विमो आशिल्ल्या घराचे प्रमाण 25.5% वयल्यान 80% परस चड वाडला. ग्रामीण शेतकारां मदीं अर्थीक समावेश वाडोवपा खातीर किसान क्रेडिट कार्डाची गरज नाबार्डाच्या सर्वेक्षणांत उक्तायल्या. दुर्गा पुजेच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देशांतल्या आनी विदेशांतल्या लोकांक परबीं दिल्यात. दुर्गा देवीक धैर्याचें प्रतीक मानतात म्हणून दुर्गा पुजा वायटाचेर बऱ्याचें जैत म्हणून मनयता अशें राष्ट्रपतींनी आपल्या संदेशांत म्हणलां. सगळ्या धर्मांमदीं एकचार आनी समजूत वाडोवपाच्या ह्या उत्सवाचें खाशेलें योगदान आसा अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी सांगलें. बायलांक चडांत चड मान दिवन संवेदनशील आनी समतावादी समाज तयार करचो अशें तांणी देवी कडेन प्रार्थना केली. मजगतीं बिहारांत दुर्गा पुजेचो उत्सव धर्मीक उमेदीन आनी भक्तीभावान मनयतात. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात. केंद्रीय शिक्षण मंत्रालयान काल संवसारीक मानसीक भलायकी दिसा मानसीक भलायकी आनी सायबर सुरक्षा ह्या विशयाचेर राष्ट्रीय ऑनलायन कार्यशाळा घडोवन हाडली. ह्या संदर्भात उलयताना नवी दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सीतल्या मानसोपचार विभागातले प्राध्यापक डॉ राजेश सागर हांणी ताण अस्वस्थताय निरशेवणी अशा मानसीक भलायकेच्या प्रस्नाविशी मोलादीक म्हायती दिली. सुमार 50% मानसीक भलायकेचे विकार पिरायेच्या 14 वर्सां पयलीं जातात हाचेर तांणी भर दिलो. डॉ सागरान शिक्षणीक ताण पालकांचे संघर्ष अशा सामान्य ताण दिवपी घटकांची जाणीव केली. कार्यशाळे वेळार तांणी भुरगेपणान खुशालपण वाडोवपा खातीर खुबश्यो युक्ती सांगल्यो. दुसऱ्या अधिवेशनात भारतीय सायबर गुन्हांव समन्वय केंद्रातल्यो पुलीस उप आयुक्त डॉ रश्मी शर्मा यादव हांणी भुरग्यां खातीर सुरक्षेचे महत्व सांगला. सायबर छळ आणि फटीच्या ऑनलाईन गेमिंग एप्लिकेशना आड प्रतिबंधात्मक उपायांची रुपरेखा तिने मांडली. तशाच विद्यार्थ्यांक हेल्पलाईन 1930 वरवी सायबर फटवणूक कळूंक प्रोत्साहन दिले आणि इंटरनेटाचो योग्य वापर पालकांची जागृताय आणि वैयक्तिक माहिती राखप हांचेर भर दिलो. आंतरराष्ट्रीय चली दीस आज संसारभर मनयतात. ह्या दिसा लिंग समानताय शिक्षण आणि तरणाट्या चलयां खातीर संधी हांचे महत्व उक्ते जाता. ह्या वर्साचो विषय म्हळ्यार गर्ल्स विजन फॉर द फ्युचर. आंतरराष्ट्रीय चलयां दीस चलयांक सशक्त करपाची आणि तांचे हक्क सुरक्षित दवरपाची गरज उक्तायता. चलयांक फुलपाक मेळचें अशें वातावरण तयार करपाक हो दीस मनयता. तांकां आकार दिवचो ह्या दिसाचो यत्न आसा. युनिसेफान केल्ल्या संशोधनांतल्यान संवसारीक पांवड्यार 20-24 वर्सां पिरायेच्या गटांतल्यान 1-5 चलयांच्या भुरगेपणान लग्न जावपाचें दिसून येता. संवसारीक पांवड्यार तरणाट्या भुरग्यां मदीं 75% चलयांक HIV लागवण जाल्या. सरकारान चलयांक सशक्त करपा खातीर बेटी बचाव बेटी पढाव उडान सुकन्या समृद्धी येवजण अशे वेगवेगळे उपाय केल्यात. चलयांच्या फुडारांत गुंतवणूक करप ही जागतिक समाजाच्या सामुहीक फुडाराची थेट गुंतवणूक. दरेक चलयाच्या हक्काचो मान दिवपाचो आणि तांकां तांची पुराय ताक साकार करपाक मजत करपाची वचनबद्धताय दाखवून दिवपाचो ह्या दिसाचो मुखेल हेत आसा. अमेरिकेन मिल्टन चक्रीवादळान फ्लॉरिडा राज्यान संकश्ट हाडला. वादळाक लागून आता मेरेन उण्यात उणे 10 जणांक मरण आयला. थळाव्या वेळा प्रमाण बिरेस्तारा राती राज्याच्या अस्तंत मध्य दर्यादेगेर हे वादळ जाले. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हांणी मिल्टनाक शतमानाचे वादळ अशें म्हणला. तांकां काल होलमॅन सुरक्षा सल्लागार लीस थेरवूड रँडल आणि फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सी फेमा प्रशासक डीन क्रिसवेल हांणी मिल्टन चक्रीवादळाच्या सुरवातीच्या परिणामाविशी माहिती दिली. तशेंच डिनेचेर लक्ष केंद्रीत करपी राज्य आणि थळाव्या अधिकाऱ्यांक सरकारान दिल्ले आदाराचे सांगला. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत तमिळनाडू पुडुचेरी करायकल अरुणाचल प्रदेश आणि गुजरात हांगा व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काढला. फाल्यां बंगालच्या दक्षिण खाडीच्या मध्य भागांत चक्रीवादळ परिभ्रमण जावपाची शक्यताय आसा अशें हवामान खात्यान सांगला. हवामान खात्यान फुडल्या 2 दिसांत ईशान्य अस्तंत आणि दक्षिण द्विपकल्प भारतात हलको ते मध्यम पावस पडपाचो अदमास काढला. तशेंच फुडल्या 2 दिसांत गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र आणि बिहारच्या कांय वाठारांनी नैऋत्य पावसाळो फाटी सरपा खातीर अनुकूल परिस्थिती आसा अशें भारतीय हवामान खात्यान उक्तायलां. भारताच्या जीवन निदुचाझियान आणि विजय सुंदर प्रशांत हांणी स्पेनातल्या वॅलेन्सिया ओपन टेनिसाच्या दादल्यांच्या दोट्टी गटाच्या उपांत्य फेरयेंत पावल घाले. तांणी उपांत्य पूर्व फेरयेंत रोमानियाच्या मिर्सिया अलेक्झांडर जेसन आणि बेलारुसाच्या इव्हान ल्युतारिविच जोडीचो 6-8, 6-8, 2 असो पराभव केलो. आयज सांजेवेळा दादल्यांच्या दोट्टी गटाच्या उपांत्य फेरयेंत भारतीय जोडी पोलंडच्या पियोत्र मातुशेवस्की आणि कॅरोल ड्रेविस्की हांचे आड खेळटली. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. आयज लाओ पिडियारांतल्या व्हिएन्टियानांत जावपी 19व्या उदेंत आशिया शिखर सभेंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाजीर रावपाचे आसात. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या सार्वत्रिकपणान मान्यताय मेळिल्ल्या तत्वाप्रमाण शांतताय स्थिरताय दर्यावेली सुरक्षितताय आणि सुरक्षा सांभाळपाचे महत्व भारत आणि आशियाई राष्ट्रांनी स्पष्ट केला. गावगिऱ्या घरांच्या सरासरी म्हयाळ्या उत्पन्नात 2016-17 ते 2021-22 मेरेन 57% चढ वाढ झाल्या. दुर्गा पूजेच्या निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी देशांतल्या आणि विदेशांतल्या लोकांक परबीं भेटयल्यात. भारतीय हवामान खात्यान फुडल्या दिसांत तमिळनाडू, पुडुचेरी, करायकल, अरुणाचल प्रदेश आणि गुजरातांत व्हड पावस पडपाचो अदमास काढला. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.